समोर मला एक विवेकानंदांचं लहानपणी वाचलेलं वाक्य नेहमी आठवतं की तुम्ही तुमच्या समोर एखादी गोष्ट चालून आली तर ती तुम्ही जीव तोडून केली पाहिजे, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला अपयश आलं तर ते अपयश केवळ आणि केवळ हे तुम्ही त्यासाठी जे प्रयत्न करता त्यात कुठेतरी कमी पडलेले असतं म्हणूनच आलेलं असतं.
आपला इन्स्पिरेशन कट्टाचा पहिला एपिसोड आहे श्री सुहास बहुळकर यांच्यासोबत. हातात काम घेतल्यावर अडचणी येणारच, पण त्या अडचणींना घाबरून न जाता अडचणींवर मात करून हातात घेतलेलं काम पूर्णत्वास न्यायचं हे ध्येय ठेवून आयुष्यभर काम करणारे सुप्रसिद्ध चित्रकार श्री सुहास बहुळकर हे आजचे आपले पाहुणे आहेत. त्यांनी काढलेली चित्रे आपले राष्ट्रपती भवन, पार्लमेंट हाऊस, सुप्रीम कोर्ट अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी लागलेली आहेत. त्यांनी जवळजवळ 8 पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याच्यातले बरेच पुस्तकांना राज्य शासनाचा अवॉर्ड पण मिळालेला आहे. त्यांना अनेक वेगवेगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत, त्यात दूरदर्शनतर्फे नवरत्न पुरस्कार हा एक पुरस्कार आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स केले आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या प्रोजेक्टपैकी चित्रकूट येथील रामदर्शन हा एक खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. चला तर मग सुहास बहुळकर यांच्याशी गप्पा मारूया. सुहास काका, तुमचं स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती.
थँक्यू.
माझा पहिलाच प्रश्न थोडासा बेसिक आहे, तो म्हणजे चित्रकला ही शिकता येते का, की जन्मजात आपल्यात काहीतरी हवं तरच मग पुढे गायडन्स घेता येतं त्याचं?
नाही, दोन्हीही होऊ शकतं, कारण अंगात काही कलागुण असावे लागतात, ते अंगभूत असतात आणि ते पुढे वाढवावे लागतात. एक एडिसनचं फार चांगलं वाक्य आहे की जीनियस इज 1% इन्स्पिरेशन अँड 99% परस्पिरेशन. आणि यातलं काहीही जरी कमी पडलं तरी कुठलीही कला ही येणं किंवा कुठल्याही बाबतीत तुम्हाला एक्सपर्टीज मिळणं, तुम्ही काहीतरी करून दाखवणं हे फार कठीण असतं.
सुहास काका, तुमच्या चित्रकलेची सुरुवात कशी झाली?
सगळी लहान मुलं चित्र काढतात तसे मी चित्र काढायला लागलो, आणि चौथ्या वर्षी माझ्या वडिलांना असं वाटलं की माझ्यात काहीतरी विशेष कलागुण आहेत, आणि म्हणून त्यांनी मला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. मला वेगवेगळ्या स्पर्धांना घेऊन जायला लागले, वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनांना न्यायला लागले, आणि त्याच्याबद्दल मग माझी चित्रकलेची सुरुवात झाली. पण मला आवड होती असं वडिलांना वाटलं.
अच्छा.
पण मला असं वाटतं की सगळीच लहान मुलं चित्र काढतात, त्यांना पुढे प्रोत्साहन कसं दिलं जातं याच्यावर त्यांचा कल वाढतो किंवा त्यांचं त्याची आवड वाढते.
तुम्हाला जसं प्रोत्साहन मिळालं तुमच्या घरच्यांकडनं, तसं बरेचदा असं होतं की अगदी लहानपणी मुलांना प्रोत्साहन दिलं जातं, पण जसं जसं मुलगा मूल मोठं होतं म्हणजे 7वी 8वी जातं, तसं मग घरच्यांना थोडी इन्सिक्युरिटी असते की या फील्डमध्ये करिअर होईल का, म्हणजे चित्रकला असो संगीत असो कुठल्याही ह्याच्यात, आणि मग ते नंतर सांगायला लागतात मुलाला की आधी अभ्यास कर, मग नंतर अभ्यास झाल्यावर परत कलेकडे वय, मग त्याच्यात कला मागे राहते आणि ती एक हॉबी म्हणून राहते फक्त, त्यात करिअर करता येत नाही मुलांना. तर तुम्ही काय सांगाल आजच्या पालकांना की कसं प्रोत्साहन द्यावं किंवा काय करावं?
खरंय ना, याबद्दल सांगणं फार कठीण आहे. ते यासाठी की जगणं आणि जगण्यासाठी चरितार्थाचं साधन मिळवणं ही प्रायोरिटी आपोआपच असतेच प्रत्येकाची, किंवा आपल्या मुलासंदर्भामध्ये आपला मुलगा मोठा व्हावा, आपल्या मुलाला भरपूर पैसे मिळावेत. आणि कलावंताचं आयुष्य जे आहे ना ते सहज नसतं, मिळालं तर यश मिळतं नाही तर आयुष्यभर झगडत राहावं लागतं. आपण फक्त मोठी झालेली नावं बघतो, अगदी कला कशाला, क्रीडेच्याही क्षेत्रात बघा की क्रिकेट खेळणारी कितीतरी मुलं असतात, सचिन तेंडुलकर एखादाच होऊ शकतो. आणि ह्या बाबतीमध्ये खरोखरीच नियती आणि त्या माणसाचं नशीब याच्या पलीकडे काही आपल्याला विचार करता येईल असं वाटत नाही, कारण पालकांचंही काही चुकतं असं नाहीये. कारण जगण्याचा लढा एवढा तीव्र आहे आणि पैसे मिळवणं हे इतकं आवश्यक आहे. आणि हे कलेच्या क्षेत्रामध्ये फारच कठीण असतं, कारण कला ही आयुष्याची लास्ट प्रायोरिटी आहे. म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये खरोखरीच जे कलावंत आहेत त्यांचं ह्या कोविडच्या परिस्थितीनंतर काय परिस्थिती असेल जगभर असा जर प्रश्न विचारला तर त्यांना जगण्यासाठी इतर काहीतरी येणं आवश्यक आहे किंवा जगण्यासाठी दुसरा काहीतरी अर्थार्जनाचा मार्ग स्वीकारावा लागेल हे क्रमप्राप्त आहे, हे अपरिहार्य आहे आणि त्याच्याशिवाय इलाज नाहीये. त्यामुळे खरंच असं काही सांगता येणार नाही की मुलांना कलेसाठी प्रोत्साहन द्या, फक्त कलावंत बनवा, पण मुलामध्ये कलेची अभिरुची निर्माण करा. त्याच्यामध्ये कलागुण असतील तर ते वाढीला लागतील असं बघा आणि त्यासोबतच त्याला जगण्यासाठी सक्षम बनवा. अशा दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करणं आवश्यक आहे.
तुम्ही शाळेत असताना एक तुमचा काहीतरी किस्सा घडला होता गणिताच्या, तुमच्या मास्तरांनी सगळ्यांसमोर पेपर दाखवला होता, तो किस्सा काय झाला होता?
नाही, कसं आहे की शाळेमध्ये असताना मी बालचित्रकार म्हणून प्रसिद्ध होतो, मला खूप बक्षिस मिळायची, दिल्लीचंही बक्षीस मिळालं होतं शंकर सुटली कॉम्पिटिशनच. मग लहानपणीच इंदिरा गांधी माझ्या समोर बसल्या होत्या, त्यांचं चित्र काढलं होतं वगैरे वगैरे, अशा अनेक गोष्टी होत्या. पण गणितामध्ये माझं अत्यंत कच्चं होतं गणित, कारण मी अभ्यास करायचो मी, आणि त्यामुळे असं झालं की गणितामध्ये मला 3 मार्क मिळाले. आणि आमचे शिक्षक जरा गमतीदार होते, चिंबा ओंकार नावाचे सर होते, आणि त्यांनी अगदी लोएस्ट मार्क पासून सुरुवात केली आणि हायएस्ट पर्यंत मार्क देऊन झाले तरी देखील माझा पेपर दिला नव्हता. आणि मग म्हटले की या बालचित्रकार या हे आपल्या शाळेचे आर्यभट्ट गणित तज्ज्ञ, आणि असं म्हणून त्यांनी 3 मार्काचा पेपर मला दिला. म्हणजे त्यावेळेला असं मला वाटलं की अरे म्हणजे एक लाज वाटणं किंवा काहीतरी, पण त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की म्हणजे मी आता एन्जॉय करतो ते.
हा, पण त्यावेळेस तुम्ही त्याला असं घेतलं का, जिद्द म्हणून घेतलं का की आपल्याला आपला अपमान झालाय तर आपण करून दाखवू आता चित्रकलेत अजून काहीतरी मोठं, असं काही तुम्ही घेतलं?
ते मी करतच होतो, त्यामुळे मला चित्रकलेची आवड होतीच. आणि थोडासा माझा स्वभाव असा आहे की ठीक आहे गणितात 3 मिळाले ना, त्यातनंही काहीतरी मार्ग निघेल, आणि मग मी गणितच सोडून दिलं एसएससी ला आणि त्याऐवजी ड्रॉइंग घेतलं आणि बोर्डाचं 35 मिळालं.
ओके, काका एवढं लहानपणी एवढं सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे इंदिरा गांधींचं चित्र काढलं, बक्षीस मिळाले, दिल्लीत जाऊन आले, तिथल्या न्यूज पेपर मध्ये तुमचं नाव आलं, सगळ्या गोष्टी घडत होत्या, तर एवढ्या लहानपणी एवढं यश मिळालं तर कधी म्हणजे असं फिलिंग आलं का की वा मी तर किती भारी आहे, म्हणजे असं अशा टाईपचं कधी फिलिंग आलं होतं का तेव्हा लहानपणी?
नाही, मला उलट असं वाटायचं की मला खेळायला मिळत नाही.
अच्छा.
किंवा मग कुठेही गेलं की चित्रकार सांगतात लोक, काही वेळा कंटाळा येईल.
बरोबर. त्याच्यानंतर जे जेचा प्रवास कसा झाला?
नाही, शालेय शिक्षण संपल्यानंतर शिकायचं तर चित्रकला शिकायची हे जवळजवळ ठरल्यासारखं होतं, आणि मग जे जे स्कूल ऑफ आर्टला प्रवेश घ्यायचा ठरला. मग पुण्याहून मी मुंबईला आलो आणि मुंबईत जे जे मध्ये ऍडमिशन मिळाली आणि मग जे जे शिकायला लागलो.
स्कॉलरशिप
मिळाली,
आठवणी
खूप आहेत. म्हणजे कसं आहे की जेजेत मी मुंबईत आलो त्यावेळेला मला माझ्या वडिलांची काही परिस्थिती, आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, त्यामुळे त्यांनी 260 रुपये मला मोठ्या मुश्किलने दिले होते आणि माझ्या मामे काकांकडे राहायची व्यवस्था झालेली, त्यामुळे काहीतरी तर पैसे मिळवण्यासाठी करणं आवश्यक होतं. मग चित्रांची लायब्ररी सुरू केली आणि ते लायब्ररी म्हणजे फ्रेमला मागच्या बाजूला खिट्ट्या बसवलेल्या आणि दर महिन्याला जाऊन चित्र बदलायचो. सुमतीबाई जोगळेकर, काशीनाथ घाणेकर, इंदुमती पैंगणकर, कॅमलिनचे दांडेकर असे अनेक माझे लायब्ररीचे मेंबर होते आणि दर महिन्याला चित्र बदलायचो, त्याचे 5 रुपये भाडं मिळायचं, असे पैसे मिळवून मी पुढे शिकत गेलो.
ते तुम्ही स्वतः काढलेले चित्र होते?
आम्ही काढलेली चित्र बदलायची जाऊ, किंवा मग काही कामं करायची बाहेर, जे मिळेल ते काम करायचं. अगदी पूर्वी लग्नामध्ये रुखवतात बत्तासे ठेवलेले असायचे, तर ते बत्ताशावर पण रंगवलेलं आहे. त्यानंतर दुपट्यावर पिंपळ पानावरचा बाळकृष्ण तोही रंगवलेला आहे, किंवा काही व्यक्तिचित्र रंगवली आहेत, काही सिनेमाचे बॅनर रंगवलेत, कुठे टेम्पोवर त्यावेळेला रेकॉर्ड प्लेयर वगैरे आले होते, रेकॉर्ड प्लेयर आणि आपले टेप रेकॉर्डर विशेषतः, तर ते टेप रेकॉर्डर, त्याचे स्पीकर अशा गोष्टी टेम्पोवर रंगवायच्या, तेही काम केलेलं आहे. तर असे अनुभव म्हणजे भरपूर आहेत, म्हणजे त्याचं पुस्तक होईल एवढे अनुभव आहेत.
पण म्हणजे अगदी टेम्पोवर रंगवण्यापासून सगळे काम केलेले आहेत तुम्ही.
हो, सगळी सगळी काम. शेवटी कसं आहे, गणपती आले की गणपती उत्सवामध्ये गणपतीच्या मागचे पडदे रंगवायचे, तर मग तीन तीन दिवस रात्र सतत ते काम करायचं. आणि मग नंतर मी जाऊन झोपायचो सरळ काकांच्या इकडे, पण तिथे काय, आता घरात गणपती होते काकांच्याकडे असायचा. मग झोपायला गच्चीमध्ये किंवा जिन्याची इथे जी कोपऱ्यात जागा असायची तिकडे झोपायचं. आणि काका पण समजूतदार होते, ते उठवायचे सगळं आरतीच्या वेळेला, फक्त उठवायचे गणपती विणपती बसून झालं की, आणि मग मोदकाचं जेवण जेवायचं आणि परत तिकडे जाऊन झोपायचं, असा उद्योग असायचा.
आणि मग त्याच्यानंतर लगेच तुम्ही 1975 साली जे जे मध्ये शिक्षक म्हणून रुजू झालात,
हो,
तो अनुभव कसा, म्हणजे ते कसं तुम्हाला तो ऑपॉर्च्युनिटी मिळाली ती?
नाही, कसं झालं की मी म्हणजे मेरिट मध्ये आल्यामुळे आधी मला फेलोशिप मिळाली आणि नंतर मग मला आमचे डीन आणि डायरेक्टर त्यांनी बोलावणं पाठवलं आणि अर्ज कर असं सांगितलं. मला काही अर्ज बिर्ज करायचं पण डोक्यात नव्हतं जे जे मध्ये. पळशीकर नावाचे आमचे डीन होते, शंकर पळशीकर म्हणून, आणि माधवराव सातवळीकर हे डायरेक्टर होते, डायरेक्टर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर त्यांनी दोघांनी बोलवलं आणि ते असं चांगल्या, कुणीतरी आपल्याकडे चांगलं काम करणारे असावेत अशी त्यांच्या मनात इच्छा असावी, आणि त्यामुळे मी या नोकरीमध्ये आलो. 20 वर्ष तिथे शिकवलं, 1975 ते 1995.
तिथे तुम्ही नोकरी करत असताना अनेक प्रोजेक्ट पण केले, म्हणजे राजा केळकर म्युझियमचं एक प्रोजेक्ट तुम्ही तेव्हाच मला असं वाटतं केलं, मस्तानी महालचं.
हो, मस्तानी महाल केलं अनेक. म्हणजे कसं आहे की मी एक तर जे जेचं सगळं कलेक्शन सांभाळलं, जे जेचा संग्रह, अतिशय मौल्यवान असा चित्रसंग्रह आहे, तर तो मी सांभाळत होतो 1976 पासून. त्यानंतर 1981 ते 1990 या काळामध्ये दिल्लीमधले चित्ररथ, रिपब्लिक डे परेड जी असते, प्रजासत्ताक दिनाचा जो उत्सव होतो, तर त्याच्यामधले महाराष्ट्र सरकारचे चित्ररथाचं डिझाईन ते प्रत्यक्ष जाऊन तिथे करणं, अशा अनेक गोष्टी केल्या. त्या व्यतिरिक्त राजा केळकर म्युझियमची म्युरल होती आणि त्यासोबतच जे जेच्या कलेक्शनचं प्रदर्शन आहे, किंवा छोटे मोठे काही काही असायची कामं, सरकारी कामं असायची, काही वेळेला कॅलेंडरचा विषय ठरवणं असेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रचं, तर अशा सगळ्या मिटिंगना मला बाबूराव सडवेलकर घेऊन जायचे आणि ती कामं पार पाडायची चांगली यशस्वीरित्या. आणि त्यातून अनुभव खूप मिळत गेला, वेगवेगळ्या पद्धतीचं काम शिकत गेलो आणि त्यातून महत्वाची गोष्ट ही घडली की मला माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही संस्थेमध्ये वेगवेगळं शिक्षण न घेता अनेक गोष्टीमध्ये शिकता आलं आणि ते काम करत करत मी शिकलो.
मस्तानी महालच्या म्युरलचा काही अनुभव?
हा, मस्तानी महालाचं काय झालं की जे जे मध्येच आधी ते काम आलेलं आणि जे जेतले काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जाऊन ते इतकं कस तरी केलं होतं, म्हणजे
बिघडवलं होतं.
बिघडवलं म्हणण्यापेक्षा त्यांनी ते केलं पण त्याच्यामध्ये जीव ओतला नव्हता. आणि पहिल्या बाजीरावाच्या काळामधली जी चित्र होती, ज्या पद्धतीची होती, त्या पद्धतीची चित्र काका केळकरांना अपेक्षित होती. ते सगळं बघून काका एवढे वैतागले की त्यांनी इंदिरा गांधींना थेट पत्र पाठवलं की जे जे स्कूल ऑफ आर्ट बंद करा. जे जे ते हे पत्र पोहोचल्यावर इंदिरा गांधींना, इंदिरा गांधींनी महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीना पत्र पाठवलं. राम प्रधान त्यावेळेला सेक्रेटरी होते. म्हणजे काका केळकरांचं पत्र आणि इंदिरा गांधींचं पत्र असं महाराष्ट्र सरकारकडे पोचलं. ते पोचल्यावर बाबूराव सडबेलकरांना मिटिंगला बोलवलं. बाबूराव सडबेलकरही हैराण झाले, कारण त्यांनीही ती बघितली होती आणि त्यांचंही तेच मत झालं होतं की ही अगदी बिघडवलेली आहे, हे अत्यंत वाईट पद्धतीने काम केलंय. आणि काका म्हणले की मस्तानी मालाच्या भिंती खराब केलेल्या आहेत माझ्या, वाट लावली आहे, ह्या पद्धतीची त्यांची रिॲक्शन होती. आणि जे जे स्कुलाफाट बंद करा, आणि ते बोलताना असं म्हणायचे की पार्श्वभागावर फटके मारा आणि हाकलून द्या त्यांना. म्हणजे चिडलेले होते ते फार सांगायचं. तर बाबूराव सडवेलकर मला म्हणले की हे तू करशील का? तर म्हणलं मला त्याचा काही अनुभव नाहीये. तर म्हटले तुला अभ्यास करावा लागेल. तर मी लगेच मान्य केलं. मग त्यांनी मला वाईला पाठवलं. वाई, सातारा, पैठण, नाशिक अशा ठिकाणी मी जाऊन त्या काळामधली जी गेरूवर पांढऱ्या रंगाने काढलेली भित्तीचित्र असतात त्याचा अभ्यास केला. आणि ते काम मी, माझा एक श्रीकांत जाधव म्हणून मित्र आहे, आम्ही दोघांनी मिळून ते पूर्ण केलं. काही सहकारी होते त्याच्यामध्ये. आणि ते शिकत शिकत पूर्ण केलं. आणि आजही ते काम लोकांना अतिशय आवडतं. नुकतंच काका केळकरांच्या जन्माला 125 वर्ष, आणि त्यांनी कलेक्शन राजा केळकर म्युझियमचं संग्रह करायला जो सुरुवात केली त्याला 100 वर्ष झाली. म्हणून पुण्यात एक कार्यक्रम केला राजा केळकर म्युझियमनी, तर त्याचा प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवलं होतं.
तुम्हाला, तुम्ही आता जसं म्हटलं की हे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकत गेलात, कुठल्याही वेगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला जायची गरज नाही पडली आणि काम करता करता या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या. हे तुमचं नवीन नवीन शिकणं आणि अपडेशन ते तुमचं होत राहिलं, तुमच्या ज्ञानात भर पडत गेली, म्हणून तुम्ही अजून सक्सेसफुल होत गेलात.
निश्चितच, म्हणजे अजूनही माझं शिक्षण संपलेलं नाही. ते या अर्थाने की मी लेखन हे सुद्धा कुठेही काही, म्हणजे मी तसा विचार केला तर माझं रितसर शिक्षण हे SSC आहे आणि त्याच्यानंतर मी चित्रकलेचा डिप्लोमा घेतलेला आहे 5 वर्षाचा. पण मी लेखक आहे, मी संपादक आहे, कोश बनवलेला आहे, क्युरेटर म्हणून मी काम केलेलं आहे, रिस्टोरेशनचं काम केलंय, म्हणजे जे चित्राचं नूतनीकरण केलं जातं तेही शिकलेलो आहे. तर हे सगळं मी समोर आलेली गोष्ट मन लावून करणं, थोडीशी सुतारकाम मला येतं, थोडस जॉयनरी कशी करायची असते हे माहिती आहे, उभारणी कशी करायची असते याच्या संदर्भामध्ये थोडं ज्ञान आहे मला. आणि हे सगळं कामात काम करता करता अनुभवामधनं शिकायला मिळालेलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला, आपण जर एखादी गोष्ट मन लावून करत गेलो तर आपोआप शिकायला मिळतात. अगदी साधी गोष्ट म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला जेवण तयार करायचंय आणि जेवण करायला समजा जर का आपल्याकडे साधनं नसतील तर जे आजूबाजूला जंगलामध्ये उपलब्ध आहे त्याच्यामधनच आपल्याला कसं करता येईल हे तुम्ही शोधत गेलात की तुम्हाला सापडतं. बरोबर,
बरोबर.
तर तशाच पद्धतीने अनेक गोष्टी या मी शिकत गेलो आणि त्या शिकताना मन लावून जर शिकलं तर त्याच्यामध्ये आपण काहीतरी चांगलं निश्चित करू शकतो. कारण शेवटी त्याच्यामध्ये आपलं अंतःकरण घातलेलं असलं, मन घातलेलं असतं आणि आपण परिश्रम जर भरपूर घेतले असतील तर त्याला एक वेगळा दर्जा प्राप्त होतो. तर तसं मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात होत गेलंय.
ओके, मग काका तुम्ही रिटायरमेंट 1995 मध्ये घेण्याचा निर्णय घेतला, तो का बरं?
मला असं वाटलं की आपला देश फिरूया आपण आणि चित्र काढूया, सगळीकडे फिरूया, चित्र काढूया. आणि जे जे मध्ये शिकवत तर होतोच मी, पण त्यापेक्षा त्याच्यामध्ये इतकं मला काम असायचं की माझी स्वतःची चित्रकला बाजूला पडली असायची. म्हणजे एक शिकवणं, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या मुलांना शिकवणं, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मुलांना शिकवणं, त्या व्यतिरिक्त जे जेचं कलेक्शन सांभाळणं, अशी प्रचंड जबाबदारी सतत पडत राहायची. आणि तसा मी कुठल्याही अशा उच्चपदी असा काही नव्हतो, म्हणजे बाबा जे जेचं डीन होतो किंवा असं काही नाही. पण तरी देखील आपलं काम करतोय तर अंगावर काम पडत राहायचं. आणि आपल्या संपूर्ण भारतीय सरकारी जी काय नोकरीची पद्धत आहे किंवा सरकारी जे काय सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये देर इज नो अप्रिसिएशन अँड देर इज नो पनिशमेंट. म्हणजे काम करणाऱ्याचं अप्रिसिएशन नसतं आणि काम न करणाऱ्याला पनिशमेंट नसते. आणि त्यातून एक प्रकारचं हा इक्वल ट्रीटमेंट. आणि मजा मारणारे मजा मारतात, काम करणारे मरत राहतात, असं काहीतरी ते सगळं साठून आलं असावं आणि मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला.
ओके. आणि मग त्यानंतर नानाजी देशमुखांची झालेली तुमची भेट, त्याचा अनुभव कसा होता आणि पुढचं प्रवास म्हणजे रामदर्शनाचा प्रवास?
कसं झालं की नानाजी देशमुख हे 1975 काळात म्हणजे आणीबाणीच्या काळामधले जनता पार्टीचे चाणक्य मानले जायचे. आणि त्यावेळेला त्यांच्या डोक्यात असं होतं की काहीतरी आपल्याला समाजासाठी करायचंय. आणि त्याची सुरुवात त्यांनी 1977 मध्ये जनता गव्हर्नमेंट जेव्हा फॉर्म झालं तेव्हाच केलेली होती. कारण त्यावेळेला त्यांच्या वयाला 60 पूर्ण झाली आणि त्यांनी स्वतः असं ठरवलं की वयाच्या 60 आपण आपलं आयुष्य समाजाला देऊया. आणि त्यांनी जगजीवनराम, मोरारजी देसाई आणि चरण सिंग अशा त्यांच्या वयाच्याच 3 वृद्ध लोकांना किंवा 60 लोकांना अपील केलं आणि म्हटलं की आपण समाजासाठी आपण काहीतरी करूया आता आणि राजकारणामधून निवृत्त होऊ. या बाकीच्या कुणी रिस्पॉन्स दिला नाही, पण नानाजींना कॅबिनेट मिनिस्टरशिप ऑफ इंडस्ट्री मिळत असूनही त्यांनी ते पद सोडलं, राजकारणातून निवृत्त झाले आणि आधी गोंड्याला आणि नंतर चित्रकूटला त्यांनी कामाला सुरुवात केली. आणि चित्रकूट मध्ये गेल्यावर त्यांच्या असं डोक्यात आलं की इथे आपल्याला रामाच्या जीवनावर म्हणजे प्रभू रामचंद्राच्या जीवनावर एक काहीतरी नैतिक संदेश देणारा असा प्रकल्प केला पाहिजे आणि त्यासाठी ते कलावंत शोधत होते. ते साल होतं 1995. योगायोगाने मी नोकरी सोडली होती आणि नानाजी चतुरंगचा पुरस्कार द्यायला आलेले पु ल देशपांडेंना, तो कार्यक्रम मुंबईत होता, रंगभवनला तो कार्यक्रम झाला. आणि त्यावेळेला त्यांनी विद्याधर निमकर चतुरंग प्रदेशांचे त्यांना विचारलं की माझं नाव ऐकलं होतं आणि म्हणले की इनका कोई आता पता मिलेगा, मिलेगा क्या असं. तर विद्याधर हा माझा योगायोगाने बालमित्र आणि आम्ही पुण्याला केळकरवाड्यामध्ये शेजारी शेजारी राहायचो. तो म्हणला की हम तो लंगोटी यार आहे असं तो पटकन बोलून गेला. आणि मग नानाजी मला भेटायला आले आणि ते घरी आले. आणि त्यावेळेला मी पार्ल्याला राहत होतो, त्यावेळेला मोबाईल नव्हते, फोन होते. आणि त्यांचा फोन आला त्यावेळेला योगायोगाने मी घरातच होतो. आधी विद्याधर बोलला आणि म्हटलं नानाजी देशमुख तुझ्याशी बोलू इच्छितात. आणि नानाजी म्हणले की बहुलकरजी मुझे आपको मिलना है. तर मी म्हटलं नानाजी मैं आपको मिलने आऊंगा. तर म्हणजे नाही, काम मेरा है तो मुझे ही आपके पास आना चाहिए, क्या मैं आ सकता हूं. आणि मग ते आले आणि त्यांनी मला विचारलं की आप क्या करते हो. तर त्यावर मी त्यांना सांगितलं की मी असं जे जे शिकवत होतो, दिल्लीचे फ्लोट केलेत, पोर्ट्रेट केलेली आहेत, राष्ट्रपती भवन मध्ये आहेत, विधानसभेमध्ये आहेत, विधान परिषदेत आहेत, वेगवेगळ्या संस्थांमध्ये आहेत, ऍटॉमिक एनर्जीत आहेत, पेंटिंग केली आहेत, म्युरल केली आहेत, हे सगळं मी सांगितलं. मग म्हणे अभी क्या कर रहे हो. तर म्हटलं मैंने नोकरी छोडी है अभी, 20 जे मी पढाया और मैं अपना देश घूमना चाहता हूँ और चित्र निकालना चाहता हूँ. त्यावर ते म्हणाले की फिर उस चित्र का आप क्या करेंगे. तर त्यावर मी त्यांना पटकन बोलून गेलो की उसकी प्रदर्शनी होगी और वो चित्र खरीदे जाएंगे जिससे मेरी गृहस्थी चलती रहेगी, मुझे पैसे मिलते रहेंगे. तर त्या पुढचा त्यांचा प्रश्न होता की हे आपके चित्र कोण खरीदता है. तर मी नावं सांगितली, बिर्लानी घेतलेली, तोष्णीवाल असे उद्योगपती वेगवेगळे अशा लोकांनी घेतले आहेत म्हटलं, किंवा इंडियन ऑइलनी काही चित्र विकत घेतलेली आहेत. तर त्यावर ते म्हणले की याने आपके चित्र सिर्फ अमीर लोक खरीदते है, क्या आपको नहीं लगता की देश की सामान्य से सामान्य जनता को आपकी कला का उपयोग होना चाहिए. मी थोडा बावचळलो त्यांच्या या वाक्यावर, गोंधळून गेलो. पण त्यांनीच पुढे स्पष्ट केलं की चित्रकूट में राम वनवास काल में 11 साल रहे ऐसी लोगों की मान्यता है, लोगों की श्रद्धा है, मैं वहां मंदिर नहीं प्रेरणा स्थल बनाना चाहता हूं, क्या आप उसके लिए काम करेंगे? आणि मग मी त्यांना पटकन सांगून टाकलं की असं जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये चित्र रिलीफ म्हणजे उत्थित शिल्प आणि डायोरामा म्हणजे मूर्ती आणि चित्र याचा संगम असलेलं दृश्य अशी तीन माध्यम आपल्याला वापरावी लागतील. त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला की हे काम माझ्याकडनं करून घ्यायचं. डायोरामा म्हणजे काय हे त्यांना समजत नव्हतं, तर मी नेहरू सेंटरचं ज्वेल ऑफ इंडिया जी इमारत आहे तिथे त्यांना बघायला पाठवलं. तिथे मी स्वतः डायोरामा केलेला, तो बघायला सांगितला आणि त्यातून तो प्रकल्प सुरू झाला. कारण नानाजी देशभर अनेक चित्रकार शिल्पकारांना भेटले होते, अत्यंत ज्येष्ठ मंडळींना भेटले होते, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, पण माझ्यासारखी कल्पना ही तीन माध्यम वापरायची कुणीच सांगितली नव्हती, त्यामुळे ते पटकन बोलून गेले. आप ही अकेले निकले की जिन्होंने ये तीन माध्यम का उपयोग करके आप इसे कर सकते हैं ये बताया. मग 1995 ते 2001 असं जवळजवळ 5 वर्ष 8 महिने 27 दिवस चित्रकूट मधलं रामदर्शन प्रकल्पाचं काम चाललं. त्यात प्रचंड अडचणी आल्या, म्हणजे त्या अडचणी विविध स्वरूपाच्या होत्या, पण तो अगदी म्हणजे सामान्य इथून एक तर चित्रकूट 8 जागी तिथे जाण्या येण्याच्या सोयी खूप कमी होत्या.
बरोबर.
हिवाळ्यामध्ये तर आज आने वाली ट्रेन कल आएगी अशा अनाउन्समेंट होतात तिकडे, म्हणजे त्यावेळेला व्हायच्या.
बरोबर.
आजही तीच परिस्थिती आहे. रस्ते नव्हते, साधं जेवण करायचं तर 4.5 किलोमीटर जायला लागायचं. नानाजी गाडी पाठवायचे, पण काय इलाज नाही, ते गाडी पाठवायचे, पण काही वेळेला अडचण असते ना सामाजिक संस्थांची, मग पायी जायचं.
बरोबर.
पायी जायचं, पायी यायचं. पावसाळ्यानंतर प्रचंड किडे असतात तिकडे, अंधार, इलेक्ट्रिसिटी नसणं महिनोन महिने, मग जनरेटर विकत घ्यायला लागले. प्रचंड म्हणजे साधा स्क्रू घ्यायचा तर 78 किलोमीटर जायला लागायचं, म्हणजे पाणी एवढं प्रचंड करायला लागायचं. कुठलीही गोष्ट विसरता कामा नाहीये. आमचे रंग जर विसरले तर 500 किलोमीटर.
बापरे.
प्लॅनिंग करून आणि त्याचा अशा काही प्रकल्पांचा मला अनुभव नव्हता. तर शेवटी आपण प्रत्येक अनुभवातून शिकत जातो. तिथे आता ते जे जेवण यायचं त्याची चव एकच असायची आणि माझे सहकारी सगळे, तर रोज मला तिथे ना ते जेवण चवदार करायचंही काम करावं लागायचं.
ते कसं,
म्हणजे काहीतरी, म्हणजे काहीतरी फोडणी द्या, काहीतरी वेगळं करा.
अच्छा.
मग कधीतरी ते तिथला सतत तोच नाश्ता खाऊन कंटाळा, मग मिसळपावचा कार्यक्रम करा. अनेक अनेक उद्योग केले. म्हणजे शेवटी आपण त्यात शिरल्यावर ते पार पाडण्यासाठी, ते उत्तम प्रकारे सुरू राहण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करणं भाग असतं. आणि मला एक आवडतं की आपण एखादं काम जर करायला घेतलं तर ते त्याचं पुढे काय होणार आहे, त्याचा दर्जा काय राहणार आहे, त्याला रिस्पॉन्स मिळणार आहे की नाही याचा विचार न करता ते सातत्याने मन लावून करत राहणं, जीव तोडून करणं, आणि त्याची फळं आपोआप मिळतात. आज चित्रकूट मध्ये आता लॉकडाऊन झालं, त्याच्या आधी सुद्धा दिवसा काठी साधारणपणे 1200 ते 1500 लोक जात होते.
बापरे.
तर ही पावती आहे त्याची. आणि आज आता 2001 मध्ये उद्घाटन झालं, पण तिथे सतत लोक जातात आणि काही वेळेला तर दिवसाकाठी 18-18, 20-20 हजार लोक असतात. म्हणजे ज्या वेळेला कुंभमेळा वगैरे असतो किंवा काही विशेष पर्व असत त्यावेळेला हा मॅक्झिमम नंबर सांगतोय. आणि रेग्युलर 1200-1500 लोक तर जातातच तिथे.
त्या उद्घाटनाला तुम्ही मला वाटतं 2-2.5 तास अटलजी बरोबर पण तिथे
नाही. उद्घाटनाला जॉर्ज फर्नांडिस आलेले, जॉर्ज फर्नांडिस, मुरारी बापू आणि राम किंकर महाराज, आणि नंतर अटलजी आले. तर अचानक अटलजींबरोबर 2 तास 10 मिनिटं संवाद करायची संधी मिळाली. तो प्रसंग असा की अटलजी येणार ठरलं, पण मग ते सिक्युरिटी वाले आत येऊ देईनात, म्हणजे येऊ शकणार नाहीत असा सिक्युरिटीचा निरोप आला. मग मागच्या बाजूची भिंत तोडून, कारण त्या पायऱ्या उतरायच्या होत्या, मग पंतप्रधानांची सुरक्षितता म्हणजे त्याचे सिक्युरिटीचे नियम असतात की बाजूला दोन गार्ड एवढी रुंदी हवी. आम्ही तिथे गुफा केलेली, त्या गुफेमधनं तीन माणसं येऊ शकत नाही, जेमतेम एक माणूस जातो. तर त्यामुळे मग ते सिक्युरिटीच्या लोकांनी नाही सांगितलं. आणि शेवटी असं झालं की अटलजींना मागच्या दारा म्हणजे मागच्या बाजूची भिंत तोडून आत आणावं लागलं. आणि अटलजी सगळीकडे 10 मिनिटांसाठी आलेले, मनसोक्त फिरले. आणि एखाद्या माणसाची प्रतिभा कशी असते तेही मला त्यावेळेला अनुभवायला मिळालं. ते आत आले त्यावेळेला सर्व लोक त्यांच्या मागे होती आणि आम्हाला फक्त चौघांना आतमध्ये परवानगी होती. चित्रकूटच्या रामदर्शनचा मॅनेजर वीरेंद्र सिंग, मी स्वतः आणि दोन माणसं दोन खुर्च्या घेऊन, दोन तरुण की अटलजींना आणि नानाजींना दमले की बसायला.
बर,
हा, तर त्यांनी ते फक्त खुर्च्या घेऊन तिथे ते त्या मागे मागे यायचे. अटलजी आले, त्यांच्या मागे नसलीवाडी या म्हणजे त्यांची सगळं पॅराफेर्नलिया होता, उद्योगपती नसलीवाडी या होते, अनेक अनेक लोक होती आणि नानाजी पण होते. अटलजी आत आले तर त्यांचं स्वागत कोण करणार, कारण हे सगळे मागे होते. तर तो मॅनेजर म्हणला की बहुलकटली आप स्वागत करीये. तर मग मी पुढे झालो आणि आयत्या वेळेला हे सगळं त्यालाही वाटलेलं, मीही गोंधळलेलो. तर मी मग पुढे झालो आणि म्हणलं राम दर्शन मे प्रधानमंत्रीजी का स्वागत. तर त्याची आणि मग मी माझं नाव सांगितलं की मी सुहास बहुलकर, इस प्रकल्प का प्रमुख कलाकार. तर म्हणले आपके बारे में बहुत सुना था, पहिले आपका दर्शन हुआ, अब राम दर्शन होगा. छोट्याशा गोष्टीत किती. आणि मग त्यानंतर त्यांना सगळं समजावून सांगणं, त्याच्यामधले अचानक झालेले संवाद, अशी मजा आली ती वेगळी.
अच्छा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कोशाच्या निर्मितीकडे मला असं वाटतं व्हायलात, म्हणजे रामदर्शन पूर्ण झाल्यावरती.
नाही, अनेक त्याच्यानंतर त्याच्या रामदर्शन झाल्या झाल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात राष्ट्रीय क्रांतिकारक संग्रहालय करायचं ठरलं होतं. ते झालं नाही, पण तिथलं एक मोठं भित्तीचित्र झालं, भित्तीशिल्प. म्हणजे राष्ट्रीय सशस्त्र क्रांतीच्या लढ्यांनी स्वातंत्र्य कसं मिळवलं या संदर्भातलं ते आहे. आणि तो एक मोठा प्रकल्प झाला. त्यानंतर जेडी स्कूल ऑफ आर्टचं कलेक्शन भयंकर परिस्थितीत होतं, ते सांभाळण्याच्या संदर्भामध्ये झालं. आणि त्याच काळात मला असं सतत जाणवत होतं की आपल्या महाराष्ट्रातल्या कलावंतांची योग्य नोंद नाहीये. मी काहीतरी प्रयत्न करत होतो पण ते यशस्वी होत नव्हते, कुणी त्यात रस घेत नव्हतं. पण अचानक महाराष्ट्र राज्याला 50 वर्ष पूर्ण होणार म्हणून हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे दिलीप करंबेळकर आले. ते म्हणले की आपण एक कोशाचा प्रकल्प करतोय, त्या चित्रशिल्पकलेवरचा कोश करावास. आणि मग त्या प्रकल्पामध्ये मी सहभागी झालो संपादक म्हणून. माझी पत्नी साधना बहुळकर ती लेखक आहे, ती सहसंपादक म्हणून त्याच्यामध्ये सहभागी झाली. दीपक घारे म्हणून एक माझे मित्र आणि कला समीक्षक, त्यांना बोलवलं. रंजन जोशी म्हणून एक माझा मित्र, अप्लाईड आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये, जेडी इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट मध्ये शिकवणारा जुना मित्र, त्याला अप्लाईड आर्टची जबाबदारी घ्यायला सांगितली. आणि अनेक चित्रशिल्पकारांच्या मदतीने 6.5 वर्ष हा प्रकल्प चालू होता, हा पूर्ण केला. आणि चित्रशिल्पकलेवरचा भारतामधला हा पहिलाच कोश आहे.
ओके,
म्हणजे कुठल्याही भाषेत यापूर्वी झालेला नाही.
पण हे असे कोश सरकारनी तयार करायला हवे. खर तर
करायलाच हवे, पण सरकार काहीच करत नाही. तेव्हा हे पुढे आले, तो झाला. आणि त्यासोबतच म्हणजे तो त्याचं 2013 मध्ये प्रकाशन झालं. आणि 2014 मध्ये 5 वेगवेगळ्या मंडळींनी कॉन्टॅक्ट केलं, संस्था किंवा इंडिव्हिज्युअल असे. आणि हा कोश त्यांना प्रकाशित करायचा आहे असं सांगितलं. त्यातले 4 जण म्हणजे त्यातले 3 जणांना मी नाकारलं, एकांनी स्वतःच माघार घेतली, एवढा खर्च करता आम्ही कुठून करणार असं म्हणून. ते नाव मी सांगू इच्छित नाही, पण भरपूर पैसे असणारी ही मंडळी. आणि 4-3 जणांना मीच नाही सांगितलं. आणि दादीबा पंडोल म्हणून एक आहेत, त्यांचं पंडोल हे ऑक्शन हाऊस आहे आणि आर्ट गॅलरी आहे. त्यांच्यासोबत 2014 पासून काम सुरू झालं, ते 20 मार्चला काम आम्ही संपवलं. इंग्रजी कोशाचं काम आता पूर्ण झालंय, ते प्रिंटिंगला जायचंय आणि 20 मार्च नंतरच्या आठवड्यात ते प्रिंटिंगला जाणार होतं आणि आजच त्याचं प्रकाशन करायचं ठरलं होतं मोठं, एक मेला. ते आता सगळं लॉकडाऊनमुळे सगळंच थांबलंय, होईल ते यथावकाश होईल, तर तेही काम पूर्ण झालं.
ओके, या कोशाच्या गरज काय होती तयार करायची? एक तर कोणाला फायदा होणार याचा पुढे जाऊन?
याचा फायदा म्हणजे महाराष्ट्रामधले कलावंत हे देशभर माहीत नाहीये. ते माहिती होतील रवी वर्मा नंतर, आधी अजिंठा वेरूळ, मग रवी वर्मा आणि रवी वर्मा नंतर हुसेन, त्याच्या पलीकडे आपल्याला नावच माहिती नाही.
बरोबर.
आणि प्रचंड महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे. बॉम्बे स्कूल नावाची कला परंपरा महत्वाची आहे आणि ही कला परंपरा जर आपण ज्ञात करून दिली नाही तर जगाला ज्ञात कशी होणार हा प्रश्न माझ्यासमोर कायम आहे आणि म्हणून मी हा उद्योग केला.
हे तयार करताना पण अनेक अडचणी आल्या असतील तुम्हाला?
मग ते काय, अडचणी काम करायचं म्हणल्यावर अडचणी येतातच आणि अडचणीतनं मार्ग काढतच पुढे जायला लागतं. आता काही लोकांचं माहितीच मिळत नव्हती आणि काही म्हणजे त्याचा पाठपुरावा करून मिळवावी लागली, कारण ते चित्रकार राहायचे कुठे ते शोधलं, तिथून त्यांनी घर सोडलेलं होतं, मग तिकडून पत्ता घेऊन नवीन पत्त्यावर गेलो तर तेही त्यांनी सोडलेलं किंवा त्यांच्या मुलांनी सोडलेलं, कारण ते चित्रकार हयात नव्हतेच. आणि ते हयात असताना मी विद्यार्थी असताना कधीतरी त्यांच्याकडे गेलेलो. मग अशी 3 वेगवेगळ्या लोकेशनला शोध घेऊन तिथून पत्ता घ्यायचा, म्हणजे एका ठिकाणी कळलं की या ठिकाणी ते गेले, मग त्या एरियात जायचं, तिथे चौकशी करायची, तिथून सोडले कळल्यावर अजून एका, मग तिथून परत अजून एका, असं करत नातवाला गाठून माहिती मिळवली.
वा, अशा किती कलाकारांची माहिती त्याच्यात आहे त्या कोशामध्ये?
305.
बापरे. आणि अनेक लोकांची माहिती घ्यायला असेच तुम्हाला अडचणी आल्या असतील कदाचित?
अनेकांची, मुळात आपल्याकडे डॉक्युमेंटेशन नाही त्यामुळे काहीच उपलब्ध नव्हतं. आता आम्हाला 1000 नावाचे चित्रकार इंग्रजी कोशात मिळाले, मराठी कोशात मिळाले नव्हते. त्यांच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूला 50 वर्ष झाली म्हणून त्यांच्या म्हाताऱ्या मुलांनी आर्बिचरी लोकसत्तेमध्ये दिलेली ती आमच्या रंजन जोशीच्या बायकोनी वाचली आणि मला पाठवली, त्याच्यावरनं त्यांचा शोध घेतला आणि त्यांना आता या कोशामध्ये घातले. म्हणजे 1000 त्यामुळे येऊ शकले.
तर
अशी योगायोगानी काही वेळेला नशिबानी, काही वेळेला प्रयत्न करून आणि काही वेळेला समोरचा माणूस इंटरेस्टेड नसला तरी त्याला गोडी गुलाबीनी, काही वेळेला काय म्हणता येईल की आपण अपील करून, काही वेळेला तासून, अनेक प्रकारे हे सगळं करत हा सिद्ध केलेला आहे.
आणि याच्यात मला असं वाटतं 1760 पासून च्या कलाकारांची माहिती आहे, कलाकारांची माहिती
1760 ते 1960.
1760 म्हणजे पानिपतच्या पण 1 वर्ष आधीपासून.
आणि 1760 हे जन्मसाल आम्ही गृहीत धरलंय, कारण शनिवारवाड्यामध्ये 1790 सुमारास जेम्स वेल्स नावाचा ब्रिटिश चित्रकार आला होता आणि त्याच्या हाताखाली गंगाराम चिंतामण नवगिरे ताब्बट नावाचा एक चित्रकार, ज्यांनी पेशवे दरबारचं जे चित्र आहे त्याची अभ्यास चित्र तयार केली होती. तर आधुनिक पद्धतीने किंवा ब्रिटिशांच्या आगमनानंतर, युरोपियनांच्या आगमनानंतर आपल्या परंपरेत झालेला फरक आणि नंतरचे चित्रकार असा याचा विषय आहे. जेजे स्कूल ऑफ आर्ट किंवा आधी मद्रास, त्यानंतर कलकत्ता, मग जेजे आणि लाहोर अशी 4 कलाशाळा सुरू झाल्या, पण त्याच्या आधी शनिवारवाड्यामध्ये अशा पद्धतीचं काहीतरी घडलं होतं आणि त्यामुळे हे 1760 हे अंदाजे साल धरलेलं आहे. कारण गंगाराम तांबटचं जो एकूण चित्रावरून त्याचं वय दिसतंय त्या अंदाजाने त्याचं एक त्याच्या गुरूंबरोबरचं चित्र असं एक आहे आणि त्यामुळे तो अंदाज काढण्यासाठी 1760 हे अंदाजे आहे अप्रॉक्सिमेटली. पण आता आम्ही जो केलेला आहे कोश, इंग्रजी कोश, इंग्रजी कोश जो केलाय त्याच्यामध्ये 1760 च्या ऐवजी याचं नाव आम्ही थोडं बदललेलं आहे आणि लेट 18th सेंचुरी टू लेट फर्स्ट हाफ ऑफ 20th सेंचुरी असं केलंय.
ओके,
मराठी कोशाच्या वेळेला म्हणजे आता आम्ही त्याच्यातही काहीतरी नवीन नवीन शिकत सुधारणा करतोय.
बरोबर, म्हणजे एक्झॅक्ट साल न घेता आता पिरियड दिलेला आहे.
आम्ही त्याचा पिरियड दिलेला आहे.
ओके, मग या जुन्या कलांमधनं जसं तुम्ही म्हणाल की जेम्स लेनचे काही चित्र किंवा असं, तर त्यातनं जुन्या काही म्हणजे पेशवाईच्या काळातले किंवा त्या काळातलं समाज आपला कसा होता याच्याशी काही निगडीत काही चित्र सापडलेत किंवा असं काही वेगळं?
गंगाराम तांबटचीच पेशव्यांच्या प्राणी संग्रहालयामधलं गेंड्याचं चित्र छापलेलं आहे.
हो,
आणि फार छान चित्र आहे, पर्वतीचं चित्र आहे, त्यांनी काढलेली वेरूळच्या लेण्याची चित्र आहेत.
अच्छा,
हा, अशी अनेक चित्र आहेत त्याच्यामध्ये. मग रवी वर्मा आहे, त्याच्यानंतर रवी वर्मा येतो, मग रवी वर्मा नंतरचे चित्रकार येतात. असं करत करत 1960 पर्यंत ज्यांचा जन्म झालाय असेच चित्रकार याच्यामध्ये निवडले. चित्रकार, शिल्पकार आणि उपयोजित कलाकार.
आणि मग हा कोश आणि बॉम्बे आर्ट सोसायटी हिस्ट्री अँड व्हॉएज या दोन मध्ये काय फरक आहे? म्हणजे बॉम्बे आर्ट सोसायटी
संस्थात्मक इतिहास आहे. हो, नाही, कसं आहे की माझी एकूण 8 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातलं
बरं
माझं लेखन खरं सुरू झालं ते 2006 मध्ये रामदर्शन एक अनुभव नावाचा मी लेख लिहिला आणि तो दीपावलीच्या दिवाळी अंकात छापून आला. त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की त्यानंतर दीपावली दिवाळी अंकामध्ये सातत्याने मी दरवर्षी लिहितोय. एखाद दुसरा अपवाद असेल एखाद दुसरं वर्ष. आणि मग हळूहळू या लेखनाला मिळणाऱ्या प्रतिसादातनं याचं पुस्तक करा अशा अर्थाचंही लोकांचे किंवा प्रकाशकांचे निरोप यायला लागले. रामदर्शनचं पुस्तक करायचंय माझ्याच कडून झालेलं नाही, पण प्रकाशक दरवर्षी आठवण करतात की ते पुस्तक राहिले. 2015 मध्ये मी माझ्या आई वडिलांचं आजारपण सातत्याने येणार, त्यामुळे मला मुंबईहून पुण्यात जायला लागायचं, पुण्यात अडकायचो. तर त्या काळात हॉस्पिटलमध्ये घरी त्यांची सेवा शुश्रूषा करताना जो वेळ मिळायचा त्यात मी लेखन केलं आणि माझी 2015 मध्ये 3 पुस्तकं प्रसिद्ध झाली. बॉम्बे स्कूल आठवणीतले अनुभवलेले, दुसरं चित्रकार गोपाळ देऊस्कर आणि तिसरं करमरकर, शिल्पकार आयुष्याची मौल्यवान माती, शिल्पकार करमरकर. त्यानंतर त्याच्या आधी हे कोशाचं काम झालेलं, म्हणजे मी आधी कोशकार झालो नंतर लेखक झालो. त्यानंतर मला नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ही जी भारत सरकारची संस्था आहे त्याचं चेअरमन पद देण्यात आलं. ते एक सन्मान होता एक प्रकारे. माझ्या आधी फिरोजा गोदरेज, त्याआधी हर्ष गोयंका, अशी मोठी मोठी लोक होती. आणि त्या संस्थेच्याकडे चित्रकार आलमेलकरांचा संग्रह आहे जो तिथे जाण्यासाठी त्यांनी विकत घेण्यासाठी मी कारणीभूत होतो. तर त्यांचं प्रदर्शन करायचं ठरलं, मग आलमेलकरांवरचं पुस्तक झालं. त्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटी नावाची संस्था 1888 मध्ये स्थापन झालेली, तर तिचा 1625 प्रदर्शन आणि त्या निमित्ताने त्याचा इतिहास, त्याला त्या संस्थेचा इतिहास, त्या संस्थेतल्या पारितोषिक विजेती, गोल्ड मेडल आणि गव्हर्नर्स प्राइज मिळालेली चित्र, त्याचं प्रदर्शन, अशा पद्धतीचा एक प्रकल्प हातात घेतला आणि पैसे त्याच्यासाठी निधी उभारणीपासून मी त्याचं काम केलं. आणि त्यातला त्याची 2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, 2 अजून पाइपलाईन मध्ये आहेत. एक मराठी मध्ये झालंय, दी बॉम्बे आर्ट सोसायटी, इतिहास आणि वाटचाल, 1888 ते 2016. आणि त्याच इंग्रजी हिस्ट्री अँड व्हॉएज, अशी 2 प्रसिद्ध झाली आहेत. आणि पार्ट 2 जो आहे त्याची तयारी सुरू केली होती, पण निधी अदाबी ते काम थांबलेलं आहे. त्याच्यानंतर धुरंधरांवरचं पुस्तक प्रसिद्ध झालं आणि आता इंग्रजी कोशाचं तयारी सुरूच आहे. म्हणजे काम पूर्ण झाले, ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
एनजीएमएचा तुमचा काही अनुभव एखादा सांगता येईल का?
नाही, कसं आहे की ही भारत सरकारची संस्था आहे, आणि तिथे महाराष्ट्राशी संबंधित काही होत नव्हतं दुर्दैवानी, म्हणजे मुंबईत संस्था असून होत नव्हतं. आणि एनजीएमए च्या डायरेक्टर जनरल माझे मित्रच आहेत राजीव लोचन म्हणून, त्यांना मी पूर्वी मेल पाठवला होता आणि प्रत्यक्ष भेटीतही सांगितलं होतं की आय विल नेव्हर अटेंड एनी इनॉग्युरल फंक्शन बिकॉज यू आर नॉट शोईंग एनीथिंग फ्रॉम दिस रिजन अँड यू आर ब्रिंगिंग द एक्झिबिशन्स फ्रॉम दिल्ली अँड नॉट डुईंग एनीथिंग फॉर दिस फॉर अवर स्टेट और द ऍडजॉइनिंग स्टेट्स लाईक गुजरात गोवा. कारण या भागातलं काहीतरी दाखवणं इथल्या लोकांना, म्हणजे ते दाखवाच पण त्याच्याबरोबर इथलंही दाखव.
बरोबर.
तर हा मेल पाठवला होता आणि योगायोगाने मीच तिथे चेअरमन झालो आणि त्यानंतर मी तिथे महाराष्ट्राशी किंवा या परिसराशी संबंधित अशी अनेक प्रदर्शनं तिथे करू शकलो. आणि तिथे डायरेक्टर म्हणून असणारे सध्या नेहरू सेंटरचे डायरेक्टर आहेत ते, त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज होता शिवप्रसाद खेने, त्यांचं उत्तम सहकार्य मिळालं म्हणून हे करू शकलो. कारण पैसे नाहीत आणि पैसे नसूनही तिथे एवढी मोठाली प्रदर्शन झाली. आता धुरंधर एक्झिबिशन मी जे शेवटचं केलं त्याचा अनुभव असा की आमच्याकडे फक्त 3 चित्र होती. महादेव विश्वनाथ धुरंधर हे रवी वर्मा नंतरचे सगळ्यात प्रसिद्ध चित्र. खारला त्यांच्या नावानी रस्ताही आहे, त्यांचा त्यांनी घर बांधलं होतं तिकडे, असे नाव विस्मरणात गेले. आणि त्यांचं 150वं जन्मवर्ष ते साजरं आपण करावं अशी योजना मी आमच्या मीटिंग मध्ये मांडली. तर त्यावर मला विचारलं की हाऊ वी कॅन डू इट, कारण आमच्याकडे फक्त 3 चित्र होती आणि एकही पै नव्हती त्याच्यासाठी.
अच्छा.
तर मी म्हटलं की आपल्याकडे काही नाहीये आणि फक्त 3 चित्र आहेत म्हणून आपण करायचं नाही का? इज इट नॉट अवर ड्युटी टू सेलिब्रेट दी 150th बर्थ सेंटेनरी ऑफ दिस ग्रेट पेंटर हु इज फ्रॉम दिस रिजन फ्रॉम बॉम्बे अँड एनजीएमए इटसेल्फ इज इन बॉम्बे सो वी हॅव टू डू इट, इट्स अवर ड्युटी. तर म्हटले इफ यू कॅन डू इट डू इट असं सगळ्या मेंबरनी सांगितलं.
अच्छा.
मी म्हटलं लेट्स मेक द रेझोल्युशन दॅट वी आर गोइंग टू डू इट अँड देन आय विल ट्राय अँड इफ नॉट आय विल अपोलोजाईज अँड से आय कुडंट डू इट. आणि तिथून मी म्हणजे हे रेझोल्युशन केलं आणि तिथूनच मी 3 फोन केले आणि त्या तिघांनीही आम्ही आमच्या खर्चानी धुरंधरांची चित्रच नव्हे तर त्यांना मिळालेली पदकं, सोन्याचं हिऱ्याची हिरे लावलेली पदकं, ती आमच्या खर्चानी घेऊन येऊ आणि परत घेऊन जाऊ असं सांगितलं. त्यातले दोघे दिल्लीचे होते आणि एक जण मुंबईतले होते आणि त्या व्यतिरिक्त कोल्हापूर, सांगली, नागपूर अशा ठिकाणून त्यांची चित्र महाराष्ट्र सरकारशी बोलणी करून ती आणायची व्यवस्था केली. आणि एक प्रचंड मोठं एक्झिबिशन झालं. एवढंच नाही तर त्याचं कॉफिटेबल बुकही तयार झालं आणि हे आमच्याकडे फक्त 3 चित्र आणि एकही पै नसताना घडू शकलं. ते एनजीएमए संदर्भात मला नाही वाटत की एनजीएमएच्या इतिहासात असं कधी घडलं असेल. तो एक चमत्कार होता असं मी सांगतो.
त्यांना एवढं मोठं प्रदर्शन घडलं. काका, मागच्या वर्षी तुम्हाला राष्ट्रपती भवनात पण तिथल्या रेसिडेंट कॅम्प मध्ये राहण्याची संधी मिळाली, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल, म्हणजे कसा होता तो अनुभव?
एकतर राष्ट्रपती भवन हे आपल्या देशामधलं अत्यंत काय प्रतिष्ठेचं असं ठिकाण आहे आणि तिथे ललित कला अकादमीचे चेअरमन उत्तम पाचारणे यांच्या कल्पनेतनं एक आर्टिस्ट कॅम्प घेण्यात आला. हा पहिलाच आर्टिस्ट कॅम्प होता आणि त्याच्यामध्ये देशाच्या विविध भागामधल्या चित्रकारांना बोलवलं होतं. 12 चित्रकार होते, मी एक होतो. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात राहून आपण चित्र काढणं आणि राष्ट्रपती भवन आतून शांतपणे बघणं हा एक वेगळा अनुभव होता. पण त्याच्यासोबतच ह्या सर्व राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यासारख्या लोकांना किती बंधनात राहावं लागतं, सुरक्षेच्या कारणाने किती वेगळ्या परिस्थितीत राहावं लागतं हे अनुभवायला मिळालं. कारण तो परिसर पूर्णपणे बंद असतो, तिथे सतत काही ना काही व्हिजिलन्स असतो, तुम्हाला मोकळेपणाने गोष्टी करणं शक्यच नसतं कारण तो अतिसुरक्षित असा प्रदेश आहे किंवा असा अतिसुरक्षित असा भाग आहे. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही तिथे काम सुरू केलं आणि संध्याकाळी मी आणि माझी पत्नी बरोबर होती साधना, तर आम्ही फिरायला गेलो तर राष्ट्रपती भवनाच्या संपूर्ण त्या आम्ही मोठी भरपूर चक्कर मारली त्या परिसरामध्ये आणि राष्ट्रपती राहतात त्याच्या बाहेरच्या भागामध्ये अर्थात, पण एकही चणेवाला किंवा चाटवाला किंवा भेळवाला दिसला नाही. आणि दुसरा गमतीचा भाग म्हणजे तिथे निसर्गरम्य आहे, अतिसुरक्षित आहे, पण कलावंताच्या दृष्टीने एक वेगळा अनुभव असा की आम्हाला आहे ना जिथे आर्टिस्ट कॅम्पला जातो तिकडे काहीतरी वेगवेगळं आम्ही खात असतो, मजा करत असतो, तिथेही आमच्यासाठी असे कार्यक्रम अरेंज केले होते. रोज जेवण अतिशय उत्तम असायचं, पण ते जेवण राष्ट्रपतींच्या राष्ट्रपती भवनच्या सेंट्रल किचन मधनं यायचं आणि जेवायला बसलो तर थोडं तिखट खायची आम्हाला सवय, तर मी पटकन हिरवी मिरची दे सांगितलं तर म्हटलं हा मिरची नाही आती आहे सर. मला कळलं नाही, तर म्हणजे सब सेंट्रल किचन से आता आहे ना. मी पटकन खिशातनं 100 रुपये काढले, आणखीन तिथला जो व्यवस्थापक होता म्हटलं अरे कल बाहेर से कही बाजार से यहाँ होगा वहां से मिर्ची ले आओ. म्हटलं नाही नाही आपकी हम व्यवस्था करेंगे लेकिन कल से करेंगे, पैसे की कोई जरूरत नाही. नंतर आम्हाला हिरव्यागार मिरच्या मिळाल्या खायला जेवणाच्या वेळेला बशीमध्ये ठेवलेल्या असायच्या. पण सगळ्या गोष्टी या अशा पूर्वनियोजित आणि अत्यंत अशा काटेकोर पद्धतीने केलेल्या असतात आणि भव्यता आहे त्याचं वैशिष्ट्य आहे. तिथे फिरायला मिळालं, राहायला मिळालं, तिथे चित्र काढता आलं, हा वेगळाच अनुभव, हा गमतीचा भाग थोडा पण एक वेगळा अनुभव होत आहे निश्चित.
एक काका शेवटचा प्रश्न, त्यानंतर आपण दुसऱ्या राऊंड कडे वळूया. की मी असं बरेचदा तुमच्या तोंडून ऐकलंय की तुम्ही सांगताना स्वतःबद्दल असं सांगता की तुम्ही म्हणजे औलिया किंवा अतरंग असं तुम्ही स्वतःचं डिस्क्रिप्शन देता बरेचदा, पण तुम्ही सगळं केलेलं कार्य बघितलं तर तुमचा अप्रोच फार प्रोफेशनल वाटतो. तर मग काय सांगाल, म्हणजे विचारांनी अवलिया आणि कामात प्रोफेशनल असं असं आहात का तुम्ही?
समोर मला एक विवेकानंदांचं लहानपणी वाचलेलं वाक्य नेहमी आठवत की तुम्ही तुमच्या समोर एखादी गोष्ट चालून आली तर ती तुम्ही जीव तोडून केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला अपयश आलं तर ते अपयश केवळ आणि केवळ हे तुम्ही त्यासाठी जे प्रयत्न करता त्यात कुठेतरी कमी पडलेले असतं म्हणूनच आलेलं असतं. आणि मी कधीच असा विचार केला नाही की या गोष्टीचं महत्व काय आहे किंवा या गोष्टीचा पुढे काय फायदा होणार आहे किंवा यातून मला किती पैसे मिळणार आहेत. आता इथे कदाचित थोडं अवलिया पण असेल, पण मी कधीही म्हणजे एकदा आपण एखादी गोष्ट करायचं ठरवलं किती जीव तोडून करायची आणि प्रोफेशनलिझम म्हणण्यापेक्षा ती माझी सवय आहे, आदत से मजबूर, त्यामुळे त्याच पद्धतीने मी काम केलंय. कुठेही असा माझ्या डोक्यामध्ये विचार नसतो की हे मी आता करायला घेतलंय तर याच्यातून मला काय मिळणार आहे. ते सर्वोत्तम करणं, आपल्या ज्या सर्व क्षमता आहेत त्याचा पुरेपूर वापर करत अत्युत्कृष्ट करायचा प्रयत्न करणं आणि त्या प्रोसेसमध्ये आपल्याला खूप शिकायला मिळतं, त्या प्रोसेसमध्ये आनंद असतो आणि जिवंत सुरूच राहतं.
बरोबर.
पैसे मिळणं हा भाग म्हणजे त्याच्या सोबत असतोच, पण केवळ तेच जर डोक्यात ठेवलं तर फार छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारे मोठे मोठे आनंदाला आपण मुकतो आणि ते काम करत असताना आपण जो काळ घालवतो तो सगळ्यात, म्हणजे माझं सावरकर स्मारकाचं म्युरल असो, दिल्लीचा फ्लोट असो, म्हणजे आता दिल्लीचे फ्लोट करताना सुद्धा एकदा ऍक्सिडेंट झाला आणि आमचा पुढचा तो पुतळाच तुटला, त्यामुळे रडत बसणं, पोलीस स्टेशनला जाणं आणि त्या ड्रायव्हरची ज्यांनी तोडला त्यांची कंप्लेंट करणं वगैरे, या भानगडी न करता मी तो सुधारायचा कसा याच्या मागे लागलो. कारण मध्ये फक्त एक दिवस होता, 24 तारखेच्या परेड नंतर म्हणजे ट्रायल नंतर रंगीत तालीम जी असते आरडे परेडची, तिथून परत येताना हा झालेला ऍक्सिडेंट होता आणि 26 मला फ्लोट तिथे त्या मिरवणुकीमध्ये जाणं आवश्यक होत तेव्हा त्यात वेळ घालवला नाही मी. म्हणजे ती नुकसान भरपाई वसूल करणं, ती गाडी ज्याची होती त्याच्याकडनं वगैरे, या भानगडीत पडण्यापेक्षा त्यातून मार्ग काय काढायचा याचा त्या क्षणी निर्णय घ्यावा लागला. तर असे निर्णय वेळोवेळी घ्यायला लागतात. आणि आपण एखादा निर्णय घेतला की तो समजा चुकीचा असला तरी तो त्या क्षणी पूर्ण करावा लागतो. आणि सहसा तो चुकीचा असत नाही, कारण जेव्हा तुमचं अंतर्मन तुम्हाला काहीतरी सांगतं त्यावेळेला ते निश्चितच योग्य मार्गावरचं असतं. व्यावहारिक दृष्ट्या चुकीचं असेल, पण इन द लार्जर टर्म किंवा लार्जर सीन इट हॅज प्रूव्ड दॅट इट वॉज ऑलवेज राईट.
राईट. ओके, आता आपण आपल्या पुढच्या राऊंड कडे वळूया. एका वाक्यात उत्तरे द्यायची आहेत.
हो हो,
दोन तीन छोटे प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यातली किंवा तुमच्या जीवनातली एक सवय ज्याच्यामुळे तुम्ही जे काय अचीव्ह केलं ते करू शकले.
एकदा गोष्ट स्वीकारली की त्याचा पाठपुरावा करणं, तिला कितीही अडचणी आल्या तरी आधेमध्ये न सोडणं.
कुठली खंत उरली आहे का की एखादं काम करता नाही आलं किंवा एखादं काम केलं ते करायला नको होतं?
तशी तर काही नाहीये, पण करायला हवं अशा गोष्टी खूप आता दिसत आहेत. काय माहित नाही ते आता पूर्ण होतील की नाही. आणि खऱ्या अर्थाने खंत जी आहे ती फिरायचं राहिलंय. आणि आपल्या देशामध्ये इतकं खाण्याची वैविध्य आहे, बघण्यासाठी वैविध्य आहे, ते राहून गेलं ही खंत जरूर आहे.
जे काय करता त्याच्यासाठी मोटिवेशन कुठून मिळतं? सोर्स ऑफ मोटिवेशन काय आहे?
काय असं सांगणं कठीण आहे, कारण ते आतच असतं ना मोटिवेशन. हे आतमध्ये असतच ते त्याच्यासाठी काही म्हणजे अगदी म्हणजे आता मला एक रजनीशांचं व्याख्यान आठवत की अगदी साधा झाडू मारायचा झाला तरी सुद्धा तुम्ही त्यात आनंद घेऊ शकला पाहिजेत. त्यामुळे मला सुद्धा माझे रंग साफ करणं, ब्रश साफ करणं, स्टुडिओ आवरणं किंवा समजा बॅग थोडी जड आहे तर आपल्याला वर उचलून दोन मजले चढून जाता येईल का असले प्रश्न पडत नाहीत. मला ते आवडतं करायला. आणि ते अगदी खाण्याचे पदार्थ असले तरी देखील मला आवडतं, कारण त्यात मोटिवेशन पेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट ही आहे की ते करताना जर आपल्याला आनंद मिळत असेल तर त्याची मजा वेगळी असते.
बरोबर. एक पुस्तक ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदललं आणि तुम्ही बाकीच्यांना रेकमेंड कराल ते वाचायला?
की जीनियस इज 1% इन्स्पिरेशन 99% परस्पिरेशन.
बरोबर.
हे वाक्य माझ्या आयुष्याला दिशा देणारं ठरलं. हा, आणि त्याचंच उदाहरण म्हणून ज्ञानकोशकार केतकरांचं चरित्र हे अत्यंत निराशेच्या क्षणी मला येणं इतक्या अडचणींमधनं लोकांना जावं लागलंय आणि तरी देखील त्यांनी आपलं जे काम होतं ते पूर्ण केलंय किंवा त्या दृष्टीने अतोनात प्रयत्न केले. तर ज्ञानकोशकर केतकरांचं चरित्र एक मला फार आवडतं आणि अशी अनेकांची चरित्र आहेत की ज्याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीमधनं मार्ग शोधतच माणसाने यश मिळवलंय. सावरकरांचं माझी जन्मटेप आहे, कार्वरचं चरित्र आहे, मार्टिन ल्युथर किंगवरचा त्याचं डॉक्युमेंटरी आहे अमेरिकेतलं मार्टिन ल्युथर किंग त्याच्या जीवनावर. तर असे अनेक पुस्तकं आहेत किंवा अनेक चरित्र आहेत की ज्याच्यामधून प्रतिकूल परिस्थितीमध्ये निराश न होता मार्ग काढत राहणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी तात्पुरत्या फायदा तोट्याचा विचार न करता कुठल्याही कामातून आनंद घेणं याच्यासारखं दुसरं महत्वाचं काही नाही.
एक शेवटचा एक हायपोथेटिकल प्रश्न आहे की समजा दूरदर्शनवर संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला बोलवलं आणि भाईओ और बहनो आणि त्याच्या पुढे 130 कोटी लोकांना एक काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज तुम्हाला द्यायला सांगितला तर काय सांगाल?
प्रश्नच कठीण आहे, कारण असं कुणी बोलवणार नाही. कारण चित्रकारांना चित्रकारांची दखल फारशी घेतली जात नाही. पण असं समजा बोलवलं तर आपण आपलं काम मन राहून करणं हीच खऱ्या अर्थाने देशसेवा आहे आणि हीच खऱ्या अर्थाने ईशसेवा आहे. आणि त्याच्या पलीकडे दुसरं महत्वाचं काही असू शकत नाही एवढंच सांगेन.
थँक्यू थँक्यू सुहास काका, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि एवढ्या सगळ्या प्रश्नांची छान उत्तर दिली. याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल, त्याच्याबद्दल धन्यवाद.
तुमचेही आभार. बोलतं केलं आणि छान बोलतं केलं, धन्यवाद.
थँक्यू. धन्यवाद मित्रांनो हा एपिसोड ऐकल्याबद्दल. मला खात्री आहे की श्री सुहास बहुलकर यांच्याकडनं आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. तुम्हाला हा एपिसोड आवडला तर प्लीज नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या पॉडकास्ट इन्स्पिरेशन कट्ट्याला. आणि प्लीज मला मेसेज करा फेसबुक इंस्टाग्राम @inspirationkatta यावर. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस नवीन पाहुण्यांचं. तोपर्यंत बाय बाय.